चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सक्ती करूनही साखर कारखान्यांकडून ऊस थकबाकी देय। साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची ऊस थकबाकी देय आहे। सरकार आणि कोर्टानं कडक कारवाईचे आदेश देऊनही हे पैसे भागवले जात नाहीत। ऊस गाळप हंगामाच्या नव्या सत्राची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे। साखर कारखान्यांना गाळप हंगाम सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, पण जिल्ह्यातील 2 कारखान्यांनी अजूनपर्यंत शेतकऱ्यांची थकबाकी दिलेली नाही। कोर्टाच्या निर्देशानुसार आणि शासनाचा अल्टिमेटम मिळूनही कारखान्यांनी शेतकऱ्यांची करोडो रुपयांची थकबाकी दिलेली नाही। या कारखान्यांवर आता सुद्धा शेतकऱ्यांचे 33,57,00,000 रुपये देय आहेत। मुख्यमंत्र्यांनी साखर कारखान्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांचे सर्व पैसे भागवण्याचा अल्टिमेटम दिला होता, पण या कारखान्यांवर या आदेशाचा काहीही परिणाम झालेला नाही। कोर्टानं राज्य सरकारला 1 महिन्याच्या आत शेतकऱ्यांचे सर्व पैसे भागवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते। ऊस आयुक्तांनी देखील थकबाकीबाबत नाराजी व्यक्त केली होती। त्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते की कारखान्यांनी चालू गळीत हंगाम सुरू करण्याआधी उरलेली सर्व थकबाकी भागवावी। ऊस अधिनियमानुसार 14 दिवसांच्या आत ऊसाचे पैसे दिले नाहीत तर कारखान्यांनी 14% व्याज देण्याचा नियम आहे। उच्च न्यायालयानं प्रत्येक वर्षी व्याज देण्याचे आदेश दिले आहेत, पण साखर कारखाने याकडे दुर्लक्ष करतात। थकबाकीसाठी शेतकऱ्यांद्वारा आंदोलनं झाली। अगदी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना घेरावही घातला गेला होता। या दरम्यान जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना रोखून ठेवलं होतं। यावर DCO नं 3 कारखान्यांच्या अधिकाऱ्यांना तिथं बोलवून घेतलं होतं। शेतकऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांनाही घेराव घातला। पोलिसांनाही बोलवावं लागलं होतं। हे अधिकारी ऊस थकबाकी देत नाहीत तेव्हा यांच्यावर FIR दाखल करून त्यांना अटक करण्यावर हे शेतकरी अडून बसले होते। यावेळी एका कारखान्यानं थकबाकी भागवण्यासाठी काही वेळ मागितला होता। यानंतरही शेतकऱ्यांना टाळलं गेलं। यानंतरही अनेकदा धरणं आंदोलन केलं गेलं। जिल्हाधिकाऱ्यांनी देखील अनेकदा कारखाना अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना लवकरात लवकर थकबाकी द्यावी अशी चेतावणीही देण्यात आली होती। तरीही करीमगंजस्थित राणा साखर कारखान्यावर 23 करोड रुपयांचं देय आहे। रुद्रविलास कारखान्यावर 10,57,00,000 रुपये देय आहेत। राणा कारखान्यानं 89,48,00,000 रुपये भागवले आहेत, तर रुद्रविलास कारखान्याद्वारा 57,18,00,000 भागवण्यात आले आहेत। थकबाकीसाठी नोटीसही देण्यात आल्या आहेत। 12 नोव्हेंबरपर्यंत सर्व थकबाकी भागवली जाईल असं जिल्हा ऊस अधिकारी हेमराज सिंह म्हणाले।